चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पाकिस्तान साखर कारखान्याच्या मालकांविरोधात कार्यवाही करण्याची सर्वोच्च न्यायालयाने दिली अनुमती। सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सिंध उच्च न्यायालयाकडून एका स्थगन आदेशाला फेटाळून लावत सरकारला साखर कारखान्यांच्या मालकांविरोधात साखर तपासणी आयोगाच्या शिफारशीअंतर्गत कार्यवाही करण्याची अनुमती दिली। न्यायमूर्ती एजाजुल अहसन आणि न्यायमूर्ती मझर आलम खान आणि मुख्य न्यायाधीश गुलजार अहमद यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय पीठाने या प्रकरणाची सुनावणी केली। आपल्या आदेशामध्ये कोर्टाने संघीय अधिकाऱ्यांना कायद्यानुसार काम करण्यासाठी सांगितले। कोर्टाने सरकारला साखर कारखान्याच्या मालकांच्या विरोधात अनावश्यक पावले उठवू नयेत असे सुद्धा सांगितले। याशिवाय सरकारी अधिकाऱ्यांना साखर आयोगाच्या अहवालावर टिप्पणी करण्यापासून रोखले होते। कार्यवाही दरम्यान अटॉर्नी जनरल यांनी तर्क केला की SHC चा आदेश कायद्याच्या विरोधात होता। त्यांनी कोर्टाला सांगितले की सरकार सध्या राष्ट्राकडून इंधनातील कमीच्या मुद्द्यावर आयोगाचे गठन करत होते, पण स्थगन आदेश समस्येचे निराकरण करणे आवश्यक होते। 20 फेब्रुवारीला सरकारने साखरेच्या किमतीत अचानक वाढ आणि देशभरातील साखरेच्या किमतीत तपासणी करण्यासाठी एका तपासणी समितीचे गठन केले। 21 मेला आयोगाने आपल्या अहवालात विविध कारखानदारांकडून इतर लोकांबरोबर मिलीभगत करून कायद्याचे उल्लंघन करण्याचा आरोप केला होता, ज्यामुळे विविध कायद्याअंतर्गत कार्यवाहीची बाब समोर आली। 10 जूनला पाकिस्तान शुगर मिल असोसिएशनने तपासणी आयोगाच्या गठन आणि त्यांच्या अहवालाविरोधात इस्लामाबादच्या उच्च न्यायालय समक्ष याचिका दाखल केली आहे।